आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकांची सुनावणी एकत्र करण्याचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश. 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध शासकीय विभागांनी करावयाच्या तयारीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी डॉ विपिन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न. आणि ई नझूल प्रणाली वापरकर्त्यांसाठी सुलभ करण्याच्या नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या सूचना. निवडणूक आयोगानं आज राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केला. छत्तीसगड विधानसभेसाठी 2 टप्प्यात मतदान होणार असून पहिला टप्पा 7 नोव्हेंबरला तर दुसरा टप्पा 17 नोव्हेंबरला होणार आहे. मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला तर मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सर्व राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. 2024 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी होणाऱ्या या शेवटच्या विधानसभा निवडणुका असल्यानं त्यांना विशेष महत्व असल्याचं राजीव कुमार म्हणाले. या 5 राज्यांमध्ये मिळून विधानसभेच्या 679 जागा आणि 16 कोटी मतदार आहेत. यात सुमारे 6 लाख मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. या राज्यांमध्ये 17,734 आदर्श मतदान केंद्र असतील. सर्व मतदान केंद्रांवर खात्रीशीर किमान मूलभूत सुविधा उपलब्ध असतील. नागरिक कोणत्याही प्रकारच्या निवडणूक गैरप्रकारांची सी व्हिजिल ऍपद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतात. प्रत्येक तक्रारीला 100 मिनिटात प्रतिसाद मिळेल असं कुमार यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत जयंत पाटील यांची याचिका आणि उद्धव ठाकरे यांची याचिका एकत्र करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज हे निर्देश दिले. विधानसभा अध्यक्षांना जुलै महिन्यात निवेदन दिल्यानंतर 2 स्मरणपत्र पाठवूनही फुटीर आमदारांना अध्यक्षांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं नाही असा आरोप या निवेदनात करण्यात आला होता. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगासमोर यासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीचा उल्लेख. याबाबत पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. केंद्र सरकारनं देशातल्या सर्व सहकारी संस्थांना मजबूत करण्यासाठी अनेक पावलं उचलली असून त्याअंतर्गत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी देशभरातल्या निबंधक कार्यालयांचं संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच 13 राज्यांमधल्या 1,851 कृषी आणि ग्रामीण विकास बँकांच्या संगणकीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे 225 कोटी रुपयांच्या या योजनेसाठी एक मध्यवर्ती प्रकल्प देखरेख विभाग स्थापन केला जाईल. या योजनेमुळे या कार्यालयांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि एकसूत्रीपणा येऊन नागरिकांना सुलभ रीतीनं सेवा मिळू शकतील. देशातल्या सर्व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये लवकरच समर्पित आयुष अकादमी सुरू करण्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली. ते आज मुंबईत आयुष अभियानाच्या विभागीय आढावा बैठकीत बोलत होते. देशातल्या नागरिकांना प्रत्येक स्तरावरील आधुनिक आणि पारंपरिक औषधोपचार पद्धती उपलब्ध असावी यासाठी केंद्र सरकारकडून विशेष अभियान राबवलं जाणार आहे. कोरोना काळात आयुष उपचार पद्धतींचं महत्व सर्व जगाला पटलं असं ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय गुजरातमधल्या गांधीनगर इथं पारंपरिक औषधोपचार पद्धतीवर 2 दिवसीय परिसंवादाचं संयुक्तरित्या आयोजन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, अंदमान निकोबार आदी राज्यातले प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे राज्यात गेल्या 15 महिन्यात 15,000 जास्त गोरगरीब गरजू रुग्णांना 123.90 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. या कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. ही वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नसून सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होते. यासाठी गरजू रुग्णांनी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असंही चिवटे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दीक्षाभूमीमध्ये येत्या 24 ऑक्टोबर रोजी 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध शासकीय विभागांनी करावयाच्या तयारीच्या अनुषंगानं एक आढावा बैठक आज दीक्षाभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात जिल्हाधिकारी डॉ विपिन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य प्रामुख्यानं उपस्थित होते. यावर्षी दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या वाढत्या संख्येच्या दृष्टीनं महानगरपालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेत सूचना केल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर होणाऱ्या भोजनदान कार्यक्रमांमध्ये त्याचप्रमाणे इतर आयोजनात सुद्धा स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे असं सांगून यावेळी दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनी स्वच्छतेचं पालन करून प्लास्टिक कचरा टाळावा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे. दरवर्षी डाक विभाग राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करतो, ज्याची सुरुवात आज 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिनापासून होते. या राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्तानं नागपूर डाक विभागातर्फे सुद्धा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शुभा मधाळे यांनी आज प्रधान डाकघर जीपीओमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी नागपूर शहराच्या टपाल अधीक्षक रेखा रिझवी, पत्रसूचना कार्यालय नागपूरचे उपसंचालक शशीन राय प्रामुख्यानं उपस्थित होते. नागपूर क्षेत्रात विदर्भातील 11 महसूल जिल्ह्यांचा समावेश आहे, ज्यात 8 टपाल विभाग, 1 रेल्वे मेल सेवा आणि पोस्टल स्टोअर डेपो आणि मेल मोटर सेवेची 2 कार्यालयं इत्यादींचा समावेश आहे. या सर्व विभागांमध्ये आजपासून टपाल सप्ताहाला सुरुवात झाली असून उद्या 10 ऑक्टोबर रोजी वित्तीय सशक्तीकरण दिवस, 11 ऑक्टोबर रोजी फिलाटली डेचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत शालेय मुलांसाठी एक छंद म्हणून फिलाटलीबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी फिलाटेलिक क्विझ स्पर्धा, फिलाटेलिक सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील. 12 ऑक्टोबर रोजी मेल आणि पार्सल दिवस, 13 ऑक्टोबर रोजी अंत्योदय दिवस साजरा केला जाणार आहे. दरम्यान नागपूर क्षेत्र डाक विभागातर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती शोभा मधाळे यांनी दिली. त्यांनी सांगितलं की व्यापार टपालाचं प्रमाण हे पारंपरिक टपालापेक्षा जास्त वाढलं असून स्पीड पोस्ट ही सेवा इतर खासगी सेवांच्या तुलनेत अतिविश्वसनीय ठरली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे 18,90,000 खाते संपूर्ण विदर्भात उघडले असून प्रामुख्यानं ग्रामीण भागात जिथे बँकिंग व्यवस्था पोहोचली नाही तिथे हे खाते पोहोचले आहेत असं देखील या पत्रपरिषदेत स्पष्ट करण्यात आलं. नागपूर शहरातील नझूलच्या जमिनी जागा तसंच त्यांच्या वापरासंदर्भातील एकत्रित माहिती ई नझूल प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे. ही प्रणाली वापरकर्त्यांना सहज वापरता येईल आणि पाहता येईल अशा तयार करा अशी सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी आज नागपुरात दिली. नागपूर जिल्हा नझूल कार्यालयाच्या वतीनं ई नझूल प्रणाली तयार करण्यात येत आहे. या प्रणालीचं सादरीकरण श्रीमती बिद्री यांच्या दालनात करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ विपिन इटणकर यावेळी उपस्थित होते. नागपूर शहरात जवळपास 10,700 ठिकाणी नझूलची जमीन आहे. संबंधित नझूल जागेचं छायाचित्र अपलोड करणे, त्या जागेचा खसरा क्रमांक, नझूल भूखंड क्रमांक, बांधकाम परवानगी, तारण परवानगी आदींची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यासाठी वाचण्यायोग्य फॉन्ट आणि फॉन्ट साईज वापरावा अशी सूचनाही त्यांनी केली. या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या काही संज्ञा आणि त्यांची नावं अधिक सोपी करण्यासंदर्भात सूचना देत या संज्ञांचा अर्थ संबंधित ई प्रणालीतच दिल्यास अर्जदाराला या प्रणालीचा वापर करणं अधिक सुलभ होईल आणि प्रशासनावरील ताणही कमी होईल असंही बिद्री यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकांची सुनावणी एकत्र करण्याचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश. 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध शासकीय विभागांनी करावयाच्या तयारीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी डॉ विपिन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न आणि ई नझूल प्रणाली वापरकर्त्यांसाठी सुलभ करण्याच्या नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या सूचना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.